नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. आज छाननी झाल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 18 प्रभागातून 1758 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज या अर्जांची छाननी होणार आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीत काँग्रेसनं 65 तर वंचितने 5 जागे उमेदवार दिले आहेत. भाजपने स्वबळावर 70 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 69, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम पक्षानं प्रत्येकी 9 उमेदवार दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 96 जणांना उमेदवारी दिली आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठीचा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा उद्या इंदूरचे महापौर तथा अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष पुष्यमित्र भार्गव यांच्या हस्ते प्रसिद्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महत्वाकांक्षी परीक्षा पे चर्चा या उपक्रमानं ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कालपर्यंत या उपक्रमात सहभागासाठी 3 कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात प्रचंड सहभाग दर्शवला आहे, जो या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता दर्शवतो. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करतो आणि परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवतो, असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ध्रुव एनजी नेक्स्ट जनरेशन या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक कमी वजनाच्या हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी बंगळुरू इथं हिरवा झेंडा दाखवला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित केलेलं हे हेलिकॉप्टर 6 ते 14 प्रवाशांच्या आसन क्षमतेचं असून ते एरो इंडिया शोमध्ये प्रथम सादर करण्यात आलं होतं. पर्यटन, महत्वाच्या व्यक्तींची नेआण करणे, दुर्गम भागातील सेवा, आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य, पूर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारने आणलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्यामुळे देशातील राज्यांना सुमारे 17,000 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळू शकतो, असं भारतीय स्टेट बँकेचे समूह प्रमुख वित्तीय सल्लागार सौम्यकांती घोष यांनी म्हटलं आहे. मनरेगाच्या तुलनेत अधिक कुशल, गरजेनुसार आणि डिजिटल माध्यमातून निधी वितरणाची व्यवस्था या कायद्यात करण्यात आली असून त्यामुळे राज्यांना थेट फायदा होणार असल्याचं घोष म्हणाले. राज्यस्तरीय युवा महोत्सव पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाला आहे. राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात राज्यातील 312 युवक युवती सहभागी झाले आहेत. या महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धातील विजेते संघ येत्या 10 ते 12 जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम युवा योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली. इंग्रजीसह एकंदर 22 भारतीय भाषांमधल्या 43 विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना 6 महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला 50,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यभर 10% रॉयल्टी ही दिली जाणार आहे. आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त शेगाव इथं संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता आज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. आनंद विहार, आनंद विसावा या भक्तनिवासांमध्ये पर्यटकांना राहण्याची सोय संस्थांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर कायम आहे. काल अहिल्यानगरमध्ये राज्यातल्या सर्वात कमी म्हणजे 8.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर इथं 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.